नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभूगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. सध्या स्मार्ट सिटीची 90% कामां पुराय जाल्यात. फुडल्या कांय दिसात उरिल्ली कामां पुराय जातली अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिला. काल सकाळी तांणी पणजीतल्या स्मार्ट सिटीच्या कामांची पळोवणी केली. ह्या वेळार मंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, सीईओ संजीत रॉड्रिगीस आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्र्यांनी मिडियाक दिल्ले माहिती प्रमाण स्मार्ट सिटीच्या कामांचो दर्जो समाधानकारक आसा. कांय सुवातींनी कामांत चुको मेळ्यो जाल्यार संबंधीत कंत्राटदारा कडल्यान ते काम परतून करून घेतले. हाचे खातीर सरकार अतिरिक्त पयशे खर्च करचो ना. कंत्राटदारांक स्वताच्या पयशांतल्यान ही कामां करची पडटली. पावसाच्या दिसांनी पणजेत उदक भरचे न्हय हे खातीर वेगवेगळे उपाय चालीक लायल्यात. भरतीच्या वेळार पावस पडल्यार आनी शारात भरिल्ले उदक काढून उडोवपाचेरूय उपाय करतले. शारातल्या कांय लोकांनी सिवरेजाची जोडणी घेवंक ना. स्मार्ट सिटी खाला नवी सिवरेजाची जोडणी घाल्या. थळाव्या लोकांनी ही सिवरेज जोडणी घेवप गरजेचे आसा. फुडल्या 8 दिसांत ती नवी जोडणी घेवंक नाशिल्ल्या थळाव्या लोकांची उदक आनी वीज जोडणी तोडटले. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून पणजेच्या लोकांक जाल्ल्या त्रासा खातीर हांव दिलगिरी व्यक्त करतां, पूण कांय जाणांक खर टिका करपाची सवय जाल्या. तांणी रस्त्यार येवन कितें काम जालां ते सारखे पळोवचे अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. गोंयात कालच्यान नुस्तेमारी बंदी जाल्या. 1 जून ते 31 जुलय ह्या काळांत गोंयात नुस्तेमारी बंदी आसता. नारळी पौर्णिमे उपरांत ती परतून सुरू जातली. पावसाच्या काळात दर्या खवदळिल्लो असता तशेंच हो काळ म्हळ्यार नुस्त्यांचो प्रजननाचो काळ आशिल्ल्यान गोंयात दर वर्सा नुस्तेमारी खातीर 2 महिने बंदी आसता. ह्या काळात यंत्रीक पद्दतीन नुस्तेमारी करपाक पुराय बंदी आसता. गोंयात सुमार 1500 ट्रॉलर्सवाले हो व्यवसाय करतात. बंदी असताना जर कोणी नेम मोडून नुस्तेमारी केली जाल्यार ताचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी दिल्या. हवामान खाते आणि हेर खात्या वांगडा उलोवन शेतकांक मुजतवाड दिवपाची काय ना हे थारायतले. सध्या तरी हवामानाची स्थिती पळोवन शेतधनियांक व्यवसाय करपाक सूट दिल्या. पर्यटन खाते तांकां आडखळ हाडचे ना अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या. शेका उबारपाक कळाव जाल्ल्यान तशेंच फावो तसो धंदो जावंक नाशिल्ल्यान शेक वेवसायाक मुजतवाड दिवपाची मागणी शेक धनियांनी केल्ली. तशेंच बाणावलेचे आमदार वेंझी विएगस हांणी पर्यटन मंत्री रोहन खवटे हांकां परपत्र बरोवन शेक वेवसायात मुजतवाड दिवपाची मागणी केल्ली. कायद्याप्रमाण 31 मे ही शेक वेवसाय करपा खातीरची निमणी तारीख. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून पणजेत पे पार्किंग बंद आशिल्ले ते परतून सुरू केला अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात हांणी दिल्या. पणजेतल्या चडशा सुवातींनी गाडयो पार्क करपाक पयशे दिवचे पडटात. पणजेत स्मार्ट सिटी खाला चालू आशिल्ल्या कामांच्या फाटभुयेर पणजी महानगरपालिकेन राजधानी पणजेत 31 मे मेरेन गाडयांक पे पार्किंग शुल्क भरचो पडचो ना असो निर्णय मार्च म्हयन्यात घेतिल्लो. स्मार्ट सिटीची जायती कामां आतां पुराय जाल्ल्यान लोकांक गाडयो पार्क करपाक पार्किंग सुविधा मेळटली. देखून आता थारायल्ल्या प्रमाण पे पार्किंग शुल्क सगळ्या वाहनांक भरचे पडटले. राज्यात येत्या 9वे सावन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी जावपाक गरज ते परिपत्रक शिक्षण संचालनालयान जारी केला. सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी ह्या वर्सा 9वी तशेंच फुडल्या वर्सा सावन 10वी आणि क्रमान 11वी आणि 12वी मेरेन हे धोरण चालीक लागतले. दरेका विषयाचो अभ्यासक्रम शिक्षकां खातीर तासिका वेळापत्रक तशेंच हेर गरजत्यो गजाली आता स्पष्ट जाल्ल्यान ह्या धोरणाच्या अंमलबजावणेंत आता कसलीच आडमेळी येवंकची ना अशें शिक्षण संचालनालयांनी म्हळां. 9वेची परिक्षा 2 सत्रांनी जातली. प्रश्नपत्रिका गोंय शालांत मंडळ काडटलो. पेपरांची तपासणी शालेय पावड्यार जातली आनी ते गुण दरेका विद्यालय शालांत मंडळाच्या पोर्टलाचेर अपलोड करतले. सगळ्या विषयांक क्रेडीट पद्दतीन गुण मेळटले. विज्ञान, गणित आनी वेवसायीक शिक्षण विषयांक 5 क्रेडीट्स आसतले. हेर विषयांक 4 क्रेडीट्स फावो जातले. दवल्ली दिकरपाल पंचायतीतल्या 11 पंचवांगड्यातल्या 6 पंचवांगड्यांनी सध्याचे सरपंच संतोष नाईक आणि उपसरपंच कार्मिनो जुआव कारवालो हांच्या आड अविश्वास ठराव दाखल केला. हे संबंधी तांणी 31 मे दिसा साष्टीच्या बीडीओ कडेन पत्र सादर केला. आता या अविश्वास प्रस्तावाचेर चर्चा आणि बसका लोकसभा वेंचणुकेच्या निकाला उपरांतच शक्य आसा. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.